चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वकष आराखडा तयार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे, त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात, त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरू होईल अशा रीतीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वकष आराखडा तयार करा। शाळा सुरू झाल्या नाही तरीही शिक्षण सुरूच राहील यासाठी शिक्षण आणि माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले। कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसंच उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी VC माध्यमातून आढावा घेतला। या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसंच शिक्षण विभागाचे संचालक आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले। मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की शाळा सुरू होणार नाहीत पण शिक्षण सुरूच राहील असं नियोजन करणं आवश्यक आहे। विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरू होऊ शकली नाही तर ऑनलाईन शिक्षण डिजिटल माध्यमाच्या पर्यायाचा विचार करावाच लागेल। विशेषतः कंटेनमेंट झोनमधील शाळा बंदच राहतील, ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करता येतील, पण झोनची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील। महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहेत, त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे। शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते, त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूम पर्याय वापरता येतील। ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत, पण त्या ठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले, राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन ई लर्निंग डिजिटल क्लास या माध्यमातून सामावून घेणारी प्रणाली विकसित करावी लागेल। त्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून राज्यातील शाळांसाठी आराखडा तयार करण्यात यावा। दरवर्षीप्रमाणेच नियमित असे शैक्षणिक वर्ष सुरू होईल असं नियोजन करण्यात यावं। यासाठी जगातील अन्य ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेण्यात यावी, अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले। मुख्य सचिव श्री मेहता यांनी COVID-19 नियमांचं पालन करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होईल असं गृहीत धरून नियोजन करण्याचे निर्देश दिले। राज्यात 750 शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरू असल्याची माहिती श्रीमती कृष्णा यांनी दिली। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्याच्या तसंच प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची माहिती दिली। CET परीक्षांसाठीही तयारी करण्यात येत असल्याचं सांगितलं। बालभारतीची पाठ्यपुस्तकं PDF स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्यानं ही पुस्तकं 67 लाख वेळा डाउनलोड करण्यात आल्याची तसंच अन्य उपक्रमांची माहितीही बैठकीत देण्यात आली।